सांगा आता ज्या वेळेस सांगितलं ना त्याच परत सांगा
परत बोलून सांगू ना
बोलून बोलून आम्ही प्रत्येक ठिकठिकाणी
मांडवी दाक्षदारे हळदीबाईचं वाळ नवऱ्या बाळाचं केळवण मांडव तुम्ही घाला मेडा मेडी रविल्या चौकोनी नवगऱ्याच्या भने उभा राहिल्या सवासने मांडव तुम्ही घाला मेडी रविले विस तीस नवऱ्या बाळाचं घस बाळ मोते याचा घस हा मोती याचा घस
द्राक्षाचा घड
थोराचा नवरा थोराचा थोराचा नव थोराचा थोराचा नवयरा शिरी बनाला जाईना तोळ्याच्या अंगठीला मामा कबूल होईना इंजुबाईला धाडा
चिठ्ठी
इंजुबाई देवी इंजुबाईला धाडा चिठ्ठी यावं बाळाच्या लग्नासाठी
म्हणजे बिंजाबाई म्हणजे आपल्या तिकडे पण देवी
हा इंजुबाई
आमच्या तिकडे पण आहे
हळद तुम्ही दळा बिरुदेवाला धाडा चिठ्ठी यावं बाळाच्या लग्नासाठी
आणि
परत
सात बदलून दुसरं असं लांबणीचा गळा नाही म्हणत लांबणीचा गळा म्हणजे मोठा सुरा
मोठ्या म्हणायचं म्हणता
आवाज तर मोठा नाही म्हणतात
सूर लावून जाणार
सूर लावून म्हणतात ना सैबाई ग बाई सैबाई ग बाई जाताय सवरा तुला सुपरी सैबाई ग बाई सैबाई ग बाई सैबाई ग बाई द्रोहपद म्हणतात ना बोस किल्ल्याचा किंवा जा बंधूला जाऊन सांगा सांगा